गिबन गिबन या मानवसदृश कपीचा समावेश स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील हायलोबेडिटी कुलात होतो. हा प्राणी म्यानमार, मलेशिया, बांगलादेश, इंडोनेशियामधील जावा आणि सुमात्रा, बोर्नियो, थायलंड आणि भारत या देशांमध्ये वर्षावनातील दाट झाडीत आढळतो. त्याच्या सहा जातींपैकी एकच जात भारतात आढळते. ही जात ईशान्येकडच्या आसामच्या ब्रह्मपुत्रा, लोहित आणि दिबांग या नद्यांच्या खोऱ्यातील वनात आढळते. या जातीचे शास्त्रीय नाव हायलोबेटिस युलॉक असे आहे. स्थानिक भाषेत ती उल्कू या नावाने प्रसिद्ध आहे. या प्राण्यात आणि मानवात साम्य असल्यामुळे त्याला मानवसदृश कपी असे म्हणतात. चिंपॅन्झी, गोरिला आणि ओरांगुटान या इतर कपींच्या तुलनेत गिबन आकाराने लहान असतात. युलॉक गिबन हा लुकडा असतो आणि त्याची उंची सुमारे 90 सेंटीमीटर तसेच वजन 8 ते 10 किलोग्रॅम असते. त्याचे हात भरपूर लांब असतात आणि हाताची लांबी पायाच्या 1.5 पट असते. शरीर केसाळ असते आणि त्याला शेपूट नसते. त्याचा चेहरा पसरट असतो. लहान वयात मादी आणि नर यांचा रंग काळा असतो. जन्मतः पिलांचे केस पांढरट असतात. त्यांच्या वाढीनुसार केस काळे होत जातात. नर मात्र काळेच राहतात, पण माद्यांचा रंग वयाबरोबर बदलत जाऊन नंतर पिवळसर करडा असा होतो. गिबनला श्रोणिकीण म्हणजे ढुंगणावरील घट्टे असतात. आंत्रपुच्छ असते. त्याच्या दाढा माणसांसारख्या असतात. गालफडात कपोल कोष्ठ म्हणजे पिशव्या नसतात. त्याचे डोळे आणि तोंडाभोवती असलेल्या पांढऱ्या लवीमुळे त्याचा चेहरा एखाद्या मुखवट्यासारखा भासतो. त्याच्या आहारात कोळी पाने आणि फळे यांचा समावेश असतो आणि काही वेळा ते कीटक, कोळी आणि पक्ष्यांची अंडीसुद्धा खातात. गिबनच्या मोठ्या टोळ्या नसतात. त्यांचे कुटुंब एकत्र असते. प्रत्येक कुटुंबात नर, मादी व 2 ते 4 पिले एवढीच संख्या असते. अन्नाचा भरपूर पुरवठा असेल अशा ठिकाणी त्यांची बरीच कुटुंबे एकत्र राहतात. रात्री दरीतील सुरक्षित ठिकाणी ते झोपतात आणि सकाळ होताच डोंगर चढून अन्न शोधू लागतात. दिवस वर आल्यावर हुप हुप असे ओरडायला लागतात. त्यांच्या ओरडण्याने सारे वन दुमदुमते. 15 ते 20 कुटुंबांनी एकत्र येऊन केलेले ओरडणे कित्येक किलोमीटर लांबीपर्यंत ऐकू येते. गिबनची हालचाल 2-3 प्रकारची असते. एका फांदीवर उभा राहून तो खालच्या फांदीवर उडी घेतो. झाडाच्या मोठ्या फांदीवर ताठ उभा राहून तो चालत जातो. डोंबारी ज्याप्रमाणे दोरीवर चालताना काठीने तोल सावरतात, त्याचप्रमाणे गिबन फांदीवर 2 लांब हातांनी तोल राखतात. हाताने झोका घेत घेत एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर झेप घेण्यात गिबनचे कौशल्य थक्क करून सोडते. त्याची एक झेप सुमारे 15 मीटर म्हणजे साधारण 45 फुटांपर्यंत असते. त्याचा वेग ताशी सुमारे 56 किलोमीटर एवढा असतो. उंच उडी मारण्यातही तो पटाईत आहे आणि त्याची उंच उडी सुमारे 8 मीटर म्हणजे 24 फुटांपर्यंत पोचते. पावसाळ्याच्या सुरुवातीला नर आणि मादी यांचा समागम होतो. गर्भवती सुमारे 212 दिवसांचा अवधी घेते. दर खेपेला 1 पिलू होते. पिलांची काळजी घेण्यात मादी फार दक्ष असते. झेप घेताना पिलाला पाठीवर घेते किंवा एका हाताने पोटाशी घट्ट धरून ठेवते. मादी आप्तजनांशी सलोखा राखण्यात पुढाकार घेत असते. प्रजननावस्थेत येण्यास गिबनला 8 ते 9 वर्षे लागतात. त्याचे सर्वसाधारण आयुर्मान सुमारे 25 वर्षे एवढे असते. ही नोंद श्रीयुत सुहास गोडसे यांनी लिहिली आहे.